चित्र 11 पातकापासत बोळी लेवस्ताचे पुस्तक 4 अध्याय 27 ते 35 पर्यंत जॉनाचे पुस्तक 1 अध्याय 29 उतर मुसाच्या वेळार एक मनीस देवाची आज्ञा जर मानिना जाल्यार देवापासत ताका एक मेंढरो बोळी दिवचे पडटाले. मेंढऱ्याचे मरण त्या मनशा पासत जाताली ज्या मनशान देवाची आज्ञा पाळूंक ना. येजराच्या लोकांका दाखयता की ते देवाच्या विरुद्ध पातोक करतात, देवाची आज्ञा पाळिनात. मेंढरो एक चिन्ह जावन आसा त्या बळयेचे जो भविश्यान येवचो आसलो. देवान ही एक येवजण केल्ली की तो आपल्या पुताक जेजूक ह्या संवसारान बलिदान ह्या नांवान ओपून दिवचो आसलो.